पाठ दोन, आरोग्य, स्वाध्याय चार, एक.
चार वाजलेत, चहा करू का?
नको, तू फार गोड करतोस चहा.
दुपारची भांडीही तशीच पडली आहेत, आपण घासूयात का?
मी नाही घासणार भांडी, माझी पाठ दुखतेय.
कपड्यांना इस्त्री पण केलेली नाही.
मी नाही करणार, माझं डोकं दुखतंय.
मी करू का इस्त्री?
नाही नको, तुला नाही जमणार.
आणि घर कधी आवरणार तू की मी आवरू?
मी काहीही आवरणार नाही, माझी तब्येत बरी नाहीये.
मग मी काय करू?
माझं डोकं चेपणार का? नको, त्यापेक्षा मला एक कप चहा करून दे.